आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि युएई दरम्यान 5 करार. कर्करोगावरील औषधांवर आता 5% आणि निवडक स्नॅक्सवर 12% जीएसटी. नाशिक इथं आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विद्यापीठ सुरू करणार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची ग्वाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं भारताच्या दौऱ्यावर असलेले अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली आणि चर्चा केली. उभय नेत्यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई दरम्यान उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी भक्कम करण्याच्या संधींवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान अणुऊर्जा आणि पेट्रोलियम प्रकल्प तसंच ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. युवराज नाह्यान यांनी काल राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. आज ते मुंबईमध्ये एका व्यापारी परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेत दोन्ही देशांचे उद्योजक आणि व्यावसायिकही सहभागी होतील. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंध असून गेल्या काही वर्षात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ झाली आहे. चीन आणि अमेरिकेनंतर संयुक्त अरब अमिरात हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं कर्करोगाच्या औषधांवरील वस्तू आणि सेवा कर 12% पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 54व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. निवडक स्नॅक्स म्हणजे किरकोळ खाण्याच्या पदार्थांवरील जीएसटी 18% 12% करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी स्थापन केलेल्या विद्यापीठांना संशोधनासाठी दिलेला निधी आणि ज्यांना प्राप्तिकर सवलत मिळाली आहे त्यांना जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. जीवन आणि आरोग्य विम्यावरील कराचा दर कमी करण्याचा विचार करण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्यात येईल असंही सीतारामन यांनी सांगितलं. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19% वाढ करण्यात आली असून यावर्षी मार्चपासून ही वाढ लागू करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या कंत्राटी कामगारांच्या विविध संघटनांबरोबर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीनंतर केली. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ईएसआयसीची वेतन मर्यादा ओलांडली असल्यानं आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखांपर्यंत मेडिक्लेम सुविधा लागू करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. नाशिक इथं आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यामध्ये 80% आदिवासी तर 20% अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल नाशिक इथं केलं. ते नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्यानं या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असंही राज्यपाल म्हणाले. राज्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊनही श्री गजाननाचं दर्शन शहा यांनी घेतलं. यावर्षी गणपती उत्सवासाठी गेल्या 5 दिवसात मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे 2.5 लाखांहून जास्त चाकरमाने एसटीनं आपापल्या गावी म्हणजे कोकणात रवाना झाले आहेत. 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब अशा अडचणींवर मात करत एसटी प्रशासनानं सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातले सर्व विक्रम मोडून काढत यंदा सुमारे 5000 गाड्यांच्या माध्यमातून या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी आत्महत्येमुळे 7 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. 2024 ते 2026 या 3 वर्षांसाठी संभाषण सुरू करा या आवाहनासह आत्महत्या विषयाचं कथानक बदलणं ही मुख्य संकल्पना आहे. याबाबत पुण्यामध्ये आत्महत्या प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या कनेक्टिंग ट्रस्ट या संस्थेच्या शिल्पा तांबे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
आत्महत्येविषयीचे कथानक बदलणे म्हणजे काय तर या गुंतागुंतीच्या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे. आत्महत्येतून मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 7 लाखांच्या वर गेली आहे. ही जागतिक आकडेवारी पाहता हा विषय आता कौटुंबिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर गेला आहे. त्यामुळे एकूणच समाजाने मौन आणि कलंकाच्या संस्कृतीकडून मोकळेपणा, समजूतदारपणा आणि समानुभूतीच्या संस्कृतीकडे वळणं आता गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसं पोलिओ एड्स सारख्या आजारांना तोंड देताना जनतेला समाविष्ट करून जनजागृती केली गेली तशीच आत्महत्या हा विषय यापुढे गुलदस्त्यात न ठेवता जास्तीत जास्त बोलला जायला हवा. कनेक्टिंग ट्रस्टतर्फे मी आपणा सर्वांना विनंती करते की आपल्याला जर काही मानसिक ताण जाणवत असेल, मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा आपल्या ओळखीत कोणाला असा ताण जाणवत असेल तर 9922001122 वर एकदा संपर्क साधून पाहावा. तुमची एक कृती एखादा जीव वाचवू शकेल.
मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. अकोला जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या उपक्रमात अकोला जिल्ह्यातल्या 94% शाळांनी सहभाग घेतला होता. केंद्र पातळीवरील मूल्यांकनातही अकोला जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. प्रधानमंत्री खाणकाम योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातल्या लोकसंचलित साधना केंद्राच्या वतीनं 36 महिला बचत गटांना तेजस्विनी कृषी माल वाहतूक ई रिक्षांचं वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ई रिक्षांद्वारे महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि महिलांना आर्थिक बळकटीकरणासाठी मदत होईल असं राठोड यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या 4,12,033 लोकांनी आयुष्मान भारत योजनेचं कार्ड काढलं आहे. यामध्ये जिल्हा राज्यात अव्वल असला तरी उपचार घेण्यामध्ये मात्र उदासीन असल्यामुळे मागे राहिला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी काल आढावा घेतला. जिल्हाधिकारी अभिजित यांनी त्यांना नुकसानीची माहिती दिली. अनिल पाटील नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा, आलेगाव आणि निळा या गावांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात एकंदर 1,464 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल्या 710 पैकी 305 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. अनेक गणेश मंडळांनी सामाजिक देखावे सादर करण्याबरोबरच गरजूंना मदत करण्याचीही तयारी केली आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमधल्या उरसे या गावी 1973 पासून एक गाव एक गणपती स्थापन करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या विचारातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती तीच विचारधारा पुढे नेत ही संकल्पना राबवली जात आहे. मराठवाड्यासाठी महत्वाचं असलेलं पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्यानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असं जलसंपदा विभागानं कळवलं आहे. बातमी क्रिकेटची. बांगलादेशविरुद्ध आगामी 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतानं आपला संघ जाहीर केला आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी संघामध्ये पुनरागमन केलं असून डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याची कसोटी सामन्यासाठी प्रथमच वर्णी लागली आहे. संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई इथं खेळला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचं पाणी भामरागड गावामध्ये शिरलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही नागरिकांना निवारागृहामध्ये हलवण्यात आलं आहे. पुरामुळे भामरागड आलापल्ली आष्टी मुलचेरा आणि आलापल्ली सिरोंचा हे 3 प्रमुख मार्गांवरची वाहतूक बंद आहे. हवामान. विदर्भात अतिशय मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि मराठवाड्यामध्ये जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि युएई दरम्यान 5 करार. कर्करोगांवरील औषधांवर आता 5% आणि निवडक स्नॅक्सवर 12% जीएसटी. नाशिक इथं आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विद्यापीठ सुरू करणार, राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची ग्वाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आणि विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.